नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 0.25% कपात केली आहे. मुंबईत बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. यामुळे आता रेपो दर 6.5% सहा पूर्णांक 25% इतका झाला आहे. यामुळे व्याजदरात कपात होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तीन नवीन फौजदारी कायद्यांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात डिजिटल प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे भारताच्या न्यायव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांचं प्रतिनिधित्व करणारे कायदे गेल्या वर्षी 1 जुलैपासून देशभरात लागू करण्यात आले. काही कलाकार पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि या कायद्यांबाबत जागरुकता निर्माण करत आहेत. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात देशभरात 25 कोटीहून अधिक रोजगार निर्मिती झाल्याची माहिती राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. उत्पादन क्षेत्रात 7 कोटीहून अधिक जणांना रोजगार मिळाला असून सेवा क्षेत्रात हीच संख्या 17 कोटी इतकी आहे असंही त्यांनी सांगितलं. विकसित भारताचं पंचप्राण ध्येय साध्य करण्यासाठी महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं असून या क्षेत्रात शतावरी ही वनस्पती महत्वाची भूमिका बजावेल असं प्रतिपादन आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. शतावरी उत्तम आरोग्यासाठी या देशव्यापी मोहिमेला काल जाधव यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. नवीन प्राप्तिकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार असून विधेयकाचा मसुदा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय अर्थसचिव तुहिन कांत पांडे यांनी सांगितलं. नवी दिल्लीत एका व्यापारी संघटनेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन विधेयकात धोरणात्मक बदल फारसे नाहीत, मात्र लांबलचक वाक्य आणि क्लिष्ट रचना टाळून सर्वांना समजेल अशी सोपी भाषा वापरली आहे असं ते म्हणाले. हे विधेयक मंजूर झाल्यावर 1961 प्राप्तिकर कायद्याची जागा घेईल. शेतकरी कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडताना साहित्यिकांनी समाज प्रबोधनावर भर द्यावा असं आवाहन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड इथं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण जीवनाचं वास्तव मांडणाऱ्या साहित्य निर्मितीमुळे समकालीन सामाजिक प्रश्न, लोकजीवन, लोकसंस्कृती, निसर्ग सौंदर्य, शेतीचे प्रश्न समाजासमोर येतात. साहित्यातून समाज जीवन प्रतिबिंबित होते आणि मानवी जीवनाला दिशा मिळते असं ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल विजया रहाटकर यांचा काल नाशिक इथं श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी आणि आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. गावाची देशाची संस्कृती टिकवण्याचं कार्य महिलांनीच केलं, मात्र सध्या विवाह संस्था कुटुंब व्यवस्था अडचणीत असून त्या सांभाळण्याची जबाबदारी केवळ महिलांचीच नाही तर पुरुषांचंही तितकंच योगदान आवश्यक असल्याचं मत रहाटकर यांनी यावेळी व्यक्त केलं. सरकारी संस्था संपवण्याचं विद्यमान सरकारचं उद्दिष्ट असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत काल रेल्वे कामगार सेनेच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं हा पुतळा बसवू असा इशारा त्यांनी दिला. रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर होत नसल्याबद्दलही ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पण पॅरोल रजेवर बाहेर असलेला आणि फरार झालेल्या आरोपीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या 2 साथीदारांसह अटक केली. त्याच्याकडून 4 पिस्टल आणि 24 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. परभणी जिल्ह्यातल्या धर्मापूर इथल्या ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम याबाबत काल कार्यशाळा घेण्यात आली. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. जागतिक महिला दिनानिमित्त येत्या 8 मार्चला बीड इथं तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीनं महिला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. 5 किलोमीटर अंतर असलेल्या मॅरेथॉनमधल्या विजेत्यांना रोख पारितोषिकं देण्यात येणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.